नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी हर्षवर्धन दीक्षित आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. शासकीय कार्यालय आणि विभागांमध्ये निवड झालेल्या 71,000 अधिक उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान. देशातल्या नदीजोड प्रकल्पाचा उद्या पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ. प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्राला अतिरिक्त 13 लाख घरं. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची मागणी. संतोष देशमुख हत्याप्रकरणी राजकारण करू नये, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचं आवाहन. प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन. आणि आयसीसी चॅम्पियन्स करंटक स्पर्धेत भारताचे सामने युएईमध्ये घेण्याचा पाकिस्तानचा निर्णय. आता सविस्तर बातम्या. शासकीय कार्यालय आणि विभागांमध्ये निवड झालेल्या 71,000 अधिक उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल झालेल्या रोजगार मेळाव्यात दूरदृश्य प्रणालीद्वारे नियुक्तीपत्र प्रदान केली. रोजगार मेळाव्यांमुळे युवकांचं सक्षमीकरण होत असून त्यांची क्षमता आणि कौशल्याचा उपयोग करून घेणं ही सरकारची प्राथमिकता असल्याचं पंतप्रधान म्हणाले. महाराष्ट्रात नागपूर आणि पुणे इथं हे मेळावे पार पडले. नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 257 जणांना तर पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते 500 जणांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. देशातल्या नदीजोड प्रकल्पाचा उद्या 25 तारखेला पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल पुण्यात ही माहिती दिली. गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेत कृषी आर्थिक संशोधन केंद्राच्या अमृत महोत्सवावर्षानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात चौहान बोलत होते. कीटकनाशकांचा अनियंत्रित वापर कमी करून नैसर्गिक शेतीवर भर देण्याचं आवाहन चौहान यांनी केलं. दरम्यान प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्राला यावर्षी अतिरिक्त 13 लाख घरं देण्यात येणार आहेत. शिवराजसिंह चौहान यांनी पुण्यात शेतकरी सन्मान दिनानिमित्त शेतकरी आणि ग्रामविकास लाभार्थी मेळाव्यात ही माहिती दिली. पुढील 1 वर्षात ही घरं बांधून पूर्ण होणार असल्याचं चौहान यांनी सांगितलं. ते म्हणाले,
महाराष्ट्र सरकार को 6,37,000 नवासी मकान पहले मिले और आज 13,29,678 मकान देने का काम किया जा रहा है. तो कुल मिला के एक ही साल में 19,66,767 मकान महाराष्ट्र को मिल रहे हैं. आज तक इतनी बड़ी संख्या में कभी किसी प्रदेश को गरीबों के लिए इतने मकान नहीं मिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळालेली ही अतिरिक्त घरं म्हणजे महाराष्ट्रासाठी मोठी भेट असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. परभणी हिंसाचार प्रकरणादरम्यान मृत झालेले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या नातेवाईकांची काल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परभणी इथं भेट घेऊन सांत्वन केलं. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेल्या विधानावर टीका करत ज्या लोकांनी हे कृत्य केलं त्यांना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. दरम्यान आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांचीही राहुल गांधी यांनी काल भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी काल बीड जिल्ह्यात मसाजोग इथं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं. यावेळी माध्यमांशी बोलताना या हत्याकांडात सहभागी सर्वांवर कडक कारवाई करण्याची सरकारची भूमिका असल्याचं शिरसाट यांनी सांगितलं. ते म्हणाले,
संतोष देशमुखाच्या हत्येला राजकारणामध्ये आणून आमची भूमिका स्पष्ट आहे की ह्या संतोष देशमुखच्या हक्कामध्ये ज्यांचा हात असेल मग तो कोणीही असो, कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्यावर कारवाई ही झाली पाहिजे आणि ज्यांचाही हात असेल त्यांना हे सरकार माफ करणार नाही हे असं मुख्यमंत्र्यांसहित दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा सांगितलं.
उद्योगमंत्री उदय सामंत तसंच राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनीही काल देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. बोर्डीकर यांनी काल परभणी इथं सोमनाथ सूर्यवंशी तसंच विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं. दरम्यान संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करून फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी येत्या 28 डिसेंबर रोजी बीड इथं मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी काल झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील गुन्हेगारी तसंच जातीय वाद मोडीत काढण्यासंदर्भात चर्चा झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. 5वी तसंच 7वीत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात टाकण्याचं धोरण केंद्र सरकारनं रद्द केलं आहे. आता या विद्यार्थ्यांना मुख्य निकालानंतर 2 महिन्यात पुरवणी परीक्षा द्यावी लागेल. त्यातही अनुत्तीर्ण झाल्यास पुढचं वर्ष त्याच वर्गाचा अभ्यास करावा लागणार आहे. प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं काल निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. समांतर चित्रपटांसाठी ओळखले जाणारे बेनेगल यांनी अंकुर, मंथन, भूमिका, मंडी, सूरज का सातवा घोडा, सरदारी बेगम, जुबेदा, नेताजी सुभाषचंद्र बोस, वेल्डन अब्बा, वेलकम टू सज्जनपूर आदी चित्रपटांसह भारत एक खोज आणि यात्रा या दूरदर्शन मालिकांचंही दिग्दर्शन केलं होतं. 5 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावणारे बेनेगल यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या नागरी सन्मानांसह चित्रपटसृष्टीतल्या सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं. बेनेगल यांच्या निधनाबद्दल राज्यपाल सी बी राधाकृष्णन यांनी दुःख व्यक्त केलं आहे. आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामने संयुक्त अरब अमिरात युएईमध्ये होणार आहेत. सुरक्षाविषयक कारणांमुळे भारतानं पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयसीसीनं भारताचा हा निर्णय मान्य केल्यानं पाकिस्ताननं हे सामने युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेचं वेळापत्रक निश्चित करण्याचा आयसीसीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यात देवदैफळ इथं काल कुस्त्यांची दंगल पार पडली. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि पंजाब केसरी भोला ठाकूर यांची रोमहर्षक लढत या दंगलीचं मुख्य आकर्षण ठरली. या लढतीत सिकंदरनं भोलाला अवघ्या 3.5 मिनिटात आसमान दाखवलं. 5 लाख रुपये पारितोषिकासह युवा केसरीचा बहुमान सिकंदरनं पटकावला. पैलवान सुरज शेख यानं मानाची चांदीची गदा पटकावली. स्पर्धेतल्या सर्व विजय उमेदवारांना प्रत्येकी 1 लाख रुपये बक्षीस देण्यात आलं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत वन नेशन वन स्टुडंट आयडी अपार योजना राबवण्यात येत आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 75% अधिक विद्यार्थ्यांच्या नोंदणीचं काम पूर्ण झालं आहे. याबाबत आमचे वार्ताहर रमेश कदम यांनी अधिक माहिती दिली.
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत 75.63% विद्यार्थ्यांच्या नोंदणीचे काम पूर्ण झाले आहे. 1 ते 12 पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑटोमोटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री आयडी अपार कार्ड दिला जाणार आहे. अपार कार्ड ही विद्यार्थ्यांसाठीची नवीन ओळख देणारी प्रणाली आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना 12 अंकी क्रमांक असलेले कार्ड दिले जाणार आहे. अपार कार्ड प्रणाली येजू लॉकर सारखी असून त्यात नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती एकत्रित उपलब्ध असणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम, हिंगोली.
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी धाराशिवच्या लोकसेवा समितीच्या वतीनं दिले जाणारे लोकसेवा पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये बीडच्या पसायदान सेवा प्रकल्पाचे गोवर्धन दराडे, जालन्याच्या प्रेरणादायी शिक्षण संकुलाचे रामकिसन सोळंके आणि धाराशिवच्या मीराताई मोटे यांचा समावेश आहे. धाराशिव इथं प्रमोद महाजन सभागृहात उद्या सकाळी 11 वाजता हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातील. लातूर इथं पहिल्या 2 दिवसीय अभिजात शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं काल उद्घाटन झालं. ज्येष्ठ चित्रपट समीक्षक संतोष पाठारे यांनी यावेळी बोलताना मराठवाड्यात सिनेमा संस्कृती रुजवण्यासाठी अशा लघुपट महोत्सवांची गरज व्यक्त केली. या फेस्टिवलला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लहान बाळांची आधार नोंदणी करण्याचं काम शासनाकडून रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेला देण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पालकांनी सर्व अंगणवाड्यांमधून बालकांची आधार नोंदणी तत्काळ करून घेण्याचं आवाहन महिला आणि बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुवर्णा जाधव यांनी केलं आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षित दर मिळावा यासाठी धाराशिव जिल्ह्यात विशेष ग्रामसभांचं आयोजन करून ठराव घेण्याचा संकल्प आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केला आहे. 1 जानेवारी रोजी या विशेष ग्रामसभा घेऊन राज्य सरकारकडे हा ठराव पाठवणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. प्रशासकीय कामकाजात सुशासन संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनी संवेदनशीलपणे काम करावं असं आवाहन लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केलं आहे. सुशासन दिनानिमित्त काल जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. शासकीय अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध काम करण्याची गरज जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. अजमेर इथल्या ऊससाठी दक्षिण मध्य रेल्वेकडून नांदेड अजमेर नांदेड, हैदराबाद अजमेर हैदराबाद आणि काचीगुडा अजमेर काचीगुडा या 3 विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांनी याची नोंद घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. शासकीय कार्यालय आणि विभागांमध्ये निवड झालेल्या 71,000 अधिक उमेदवारांना पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान. देशातल्या नदीजोड प्रकल्पाचा उद्या पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ. प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्राला अतिरिक्त 13 लाख घरं. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची मागणी. संतोष देशमुख हत्याप्रकरणी राजकारण करू नये, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचं आवाहन. प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन. आणि आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारताचे सामने युएईमध्ये घेण्याचा पाकिस्तानचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.